अठावा अध्याय श्लोक क्रमांक 47 यातील विषय वस्तूवर आपण चर्चा आरंभ केली होती. तो विषय इतका मोठा आहे, प्रगल्भ आहे की ज्यावर आपण सतत चर्चा करू शकतो, एवढा मोठा विषय हा विषय आहे. कलियुग जे आपण सध्या पाहत आहोत, कलियुग यातील कली याचा अर्थ सगळ्यांना अभिप्रेत आहे. कली म्हणजे काय? कली म्हणजे काली नव्हे, काली चंडी दुर्गा ती देवी वेगळी. कली म्हणजे कोण? कलह, फक्त कलहच, दंभ, दांभिकता. कली कोण आहे? कली कोणी राक्षस आहे का कोणी असुर आहे का देवता आहे? कोण आहे कली? राहतो कुठे? तो दिसतो कसा? त्याचं हे युग आहे. संपूर्ण युगाला एका व्यक्तीचं नाव दिलेलं आहे, पण तो आहे कुठे? हृदयात आहे. प्रभूजी म्हणतात हृदयात आहे. जे सकाळी नव्हते त्यांच्या हितासाठी थोडीशी पार्श्वभूमी सांगतो पुन्हा एकदा. श्लोक घेतलेला प्रथम स्कंद 18 अध्याय श्लोक 47. अपापेषु सभृत्येषु बालेन अपक्व बुद्धिना पापं कृतं तद् भगवान् सर्वात्मा क्षन्तुमर्हति. भाषांतर आणि तात्पर्य अभय चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद द्वारे. त्यानंतर ऋषींनी भगवंतांची प्रार्थना केली की हे सर्वव्यापी भगवंता, या अपरिपक्व बुद्धीच्या मुलाने निष्पाप व पराश्रित अशा सर्वथा क्षमा करण्यास योग्य अशा सेवकाला शाप देऊन घोर पाप केले आहे, तरी त्याला कृपया क्षमा करावी. सत्य त्रेता द्वापार कली, वैदिक कालक्रमानुसार चार युग असतात. ज्याप्रमाणे सकाळ, दुपार, मध्यान्ह किंवा दुपार, संध्याकाळ आणि रात्र, असे आपण समजा असं आपण दिवसाचं विभाजन केलं तर सकाळ म्हणजे सात्विक वातावरण, मध्यान्ह म्हणजे थोडं राजसिक, त्यात रजोगुणाचा प्रवेश होतो, संध्याकाळ म्हणजे रजोगुण कमी तमोगुण अधिक जास्त, आणि मध्यरात्र म्हणजे घोर तमोगुण. त्याचप्रमाणे सृष्टीची निर्मिती होते त्यावेळी सुरुवातीला अगदी सर्वत्र सत्वगुण असतो, त्यानंतर सत्ययुग संपत 25% सत्वगुण त्याचा ऱ्हास होतो, दुसऱ्या युगात 75% सत्वगुणाने आरंभ होतो, दुसऱ्या युगाच्या अंती 50-50% अशी विभागणी असते, तिसऱ्या युगाचा आरंभ 50% सत्वयुगाने होतो, सत्वगुणाने होतो, आणि त्याचा अंत केवळ 25% सत्वगुण उरलेत असतो, चौथं म्हणजे कलियुग त्याचा आरंभ होतो केवळ 25% सत्वगुणाच्या मुद्दलीने, आणि ते देखील ततश्चानु दिनम राजन आयु सत्व बलम. शुकदेव गोस्वामी व्यासदेव सांगतात, शुकदेव गोस्वामी व्यास परीक्षित महाराज सांगतात की हे राजा, कलियुग म्हणजे काय? तर प्रत्येक दिवस हा असा दिसेल की आयु, आयुर्मर्यादा, सत्व, धर्म हे सर्व गुण आहेत ते हळूहळू कमी होत जातील, क्षमा, धृती हे गुण कमी होत जातील. म्हणून वैदिक संस्कृती तिची गणना किंवा तिचं मापन हे केवळ नुसतं भौतिक ऐश्वर्यावरती अवलंबून नसतं. लोक किती धार्मिक आहेत, आता कोणी म्हणेल की आपण कसं म्हणता की सध्या लोक धार्मिक नाहीयेत, अनेक ठिकाणी अनेक लोकांचे प्रवचनाचे मोठे मोठे मंडप असतात, त्यात दोन दोन तीन तीन लाख लोक येतात। तर धर्म म्हणजे काय समजलं पाहिजे आधी। धर्मम तू साक्षात भगवत प्रणीतम। धर्म कोणी मनुष्य आपल्या घरी तयार करू शकत नाही। जसं आज आपण या ठिकाणी भागवत धर्माचे अनुयायी, भागवत धर्मातील कोणत्याही अनुष्ठानाचे किंवा सत्संगाच्या कार्यक्रमाचा आरंभ ओम नमो भगवते वासुदेवाय, प्रत्यक्ष श्रीमद भागवत पुराणाचा आरंभ पण ओम नमो भगवते वासुदेवाय, वसुदेवाचे पुत्र म्हणजे वासुदेव श्रीकृष्ण, किंवा वासुदेव म्हणजे जे सर्वव्यापी आहेत, या ठिकाणी पण सर्वव्यापी हा शब्द आढळतो। पण कलियुगात मात्र ओम नमो कोणी पण, कोणा वाटलं की आमचे गुरुच भगवंत आहेत, गुरु म्हणतात की मी भगवंत आहे, आणि मग ह्याच्यामध्ये सामान्य माणसाने करायचं काय। मग त्यांना वाटतं की जसं राजकारणाच्या क्षेत्रामध्ये सगळेच म्हणतात की मी देशाचं भलं करीन, किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये जसं रस्सी खेच सुरू असते, घरी ऑफिसमध्ये बाजारात आपल्याला सर्व ठिकाणी स्पर्धा दिसते, कित्येकांना वाटतं की आध्यात्मिक क्षेत्रात पण स्पर्धा असते अशी कदाचित, आणि मग लोकांना वाटतं की अमुक देव हा लवकर पावतो, किंवा अमुक अमुक मुंबईला काही आहेत मंदिरं ज्यात म्हटलेलं आहे जागृत हनुमान, म्हणजे बाकी काय झोपलेले ते काय। पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अमुक एका देवतेला किंवा देवाला जागृत म्हणणं हे कोणाच्या दृष्टिकोनातून, तर त्या उपासकाच्या। आणि तो जागृत का बरं कोणी सांगू शकेल? हा काय काय निश्चित जे मी मागेन ते मला देतो म्हणून तो जागृत। म्हणजे याचा अर्थ की अध्यात्म हे पण केवळ एक आपल्याच उदरभरणाचं एक साधन आहे, की देव म्हणजे पण माझं ऐकशील तर तू दे, माझं नाही ऐकणार तू देव कसला, मग जे मला हवं ते तू देशील तर तू चांगला। अशा प्रकारच्या बुद्धीला वैदिक शास्त्रामध्ये बालबुद्धी म्हटलेली आहे। कारण का? तर जसं लहान बालक, त्याच्यासमोर तुम्ही समजा एक बुंदीचा लाडू ठेवला आणि एक 500 रुपयाची नोट ठेवली, तर लहान बालकाची वृत्ती काय असते, कोणती म्हणून वस्तू चाकून बघायची, लाडू चाकला की तो गोड लागतो, पण ती 500 रुपयाची नोट चाकून काय गोड लागत नाही। त्याला कोणी सांगितलं की या एका कागदाच्या तुकड्यावर तुला असे कमीत कमी 200 लाडू मिळतील, तो म्हणतो कसं शक्य आहे, हा लाडू मला आत्ता खाता येईल, हा कागद काय करणार मी घेऊन। याला म्हणतात बालबुद्धी। त्याचप्रमाणे अनेक पुराणे, अनेक इतिहास, अनेक वैदिक शास्त्रांमध्ये अमुक व्रत करा म्हणजे पुत्रप्राप्ती होईल, अमुक व्रत करा म्हणजे नोकरी मिळेल, अमुक व्रत करा म्हणजे धन संपदा, परंतु खरे बुद्धिमान जे आध्यात्मिक साधक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की लक्षात ठेवा, तुम्ही लाडवासाठी प्रयत्न करत आहात की त्या 500 रुपयाच्या नोटेसाठी प्रयत्न करत आहात, दोन्ही लाभच आहेत। दोन प्रकारच्या लाभांना शास्त्रात वर्णलेलं आहे, एकाला म्हणतात प्रेयस, दुसऱ्याला म्हणतात श्रेयस। प्रेयस म्हणजे तत्कालिक, आज उद्या परवा लगेच तो लाभ येईल, आणि तो जितका लवकर आला तितका तो समाप्त देखील होईल। परंतु श्रेयस म्हणजे अशी वस्तू जी चिरकाल टिकेल, तर कोणी म्हणेल की आपण एवढा चिरकाल असो ते कोणी पाहिलंय, उद्या काय होईल ते? पण नाही, जो मनुष्य म्हणतो की उद्या काय होईल याची मला काही पर्वा नाहीये, तो स्वतःच्या मृत्यूला तरी भीतोच. त्यामुळे श्रील प्रभुपाद एका तात्पर्य सांगतात की जरी एखाद्या नास्तिक मनुष्याने असा विचार केला की मला परमेश्वराचं तोंड पाहायचं नाहीये, मला काही स्वर सुटत नाहीये परमेश्वराशी, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मी आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाला दर्शन देतोच. कोणत्या प्रकारे? मृत्यू सर्व हरश्चाहम लोक क्षयकृत प्रवृद्धो. जे बुद्धिमान आहे, खास करून इथे जमलेली मंडळी निश्चित बुद्धिमान आहे, कारण तुम्ही सर्वजण आपला वेळ काढून सत्संगाला आलात, ते सुंदर जगन्नाथ बलदेव सुभद्रा माईंचं दर्शन होत आहे. हे दर्शन रोज करत राहिलो आपण, विशेष करून कलियुगातील जे तारक ब्रह्म नाम आहे, कलियुगातील युग धर्म आहे की हरिनाम संकीर्तन करणं, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तर आपल्याला मृत्यू म्हणून परमेश्वराचं दर्शन घ्यायची इच्छा राहत नाही. परमेश्वर मृत्यू येणारच, प्रत्येकाला येणार. कोणी म्हणेल की काय हो, समजा आम्ही हरे कृष्णामध्ये जप केला तर आम्हाला मृत्यू येणार नाही? तसं नाही. मृत्यू येणं म्हणजे काय? आज सकाळ झाली ना, मग संध्याकाळ येणारच, संध्याकाळ म्हणजे रात्र येणारच. जशी रात्र म्हणजे दिवसाचा मृत्यू, दिवस संपला, प्रकाश संपला, प्रकाशाचा अंत, परंतु जो मनुष्य भक्तिभावाने कृष्ण भावने प्रगती करतो त्याच्यासाठी जी रात्र येते, जो मृत्यू येतो, तो त्याच्या जीवनाचा एका जीवनाचा अंत असतो, भौतिक जीवनाचा अंत असतो, परंतु आध्यात्मिक जीवनाचा आरंभ होतो. पहिलं प्रभुपाद सांगायचे की जसं मांजरीचं तोंड, समजा एका उंदराने सकाळी उठून तो आता सकाळ आपलं बघायला लागला की कुठे काय आहार मिळेल, बिळातनं बाहेर पडताच समोर एक मांजर दिसली, बाप रे मेलो, मृत्यू आलाच. उंदराकरता मांजराचं तोंड म्हणजे साक्षात यमराज मृत्यू. पण तेच त्या मांजरचं पिल्लू समजा कुठे हरवलं असेल आणि ते आपल्या आईकरता म्याव म्याव ओढत असेल, मग तिला त्या मांजरचं तोंड दिसलं, तिला वाटत नाही की हे हा यमराज आहे, हे मृत्यू आहे म्हणून. पण मांजर त्याच जबड्यात त्याच दोन दातामध्ये उंदराला पण पकडेल आणि ते आपल्या पिल्लाला पण पकडेल. उंदराने म्हटलं पाहिलं की आपल्याला पकडलेलं आहे, की आता आपले काही क्षण उरलेले आहेत. पण त्याच जबड्यामध्ये त्या मांजरच्या पिल्लाला मात्र आईची ममता, वात्सल्य, प्रेम हे सगळे गुण अनुभवता येतील. तोंड तर एकच आहे, तीच मांजर आहे, तेच दात आहे, मग एवढा फरक कसा काय त्यांच्या जाणीवेत? कारण एकाचं नातं भक्ष आणि भक्षक असं आहे, दुसऱ्याचं नातं पिल्लू किंवा संतती आणि माता असं आहे. तर मनुष्य जीवनाचा मुख्य उद्देश म्हणजे आपण ह्या जगात मृत्यूचं भक्ष न ठरता श्रीकृष्णांची संतती म्हणून राहिलं पाहिजे. आपण पहिल्यापासून श्रीकृष्णांची संतती आहोत. ते गीतेमध्ये म्हणतात सर्व योनिषु कौंतेय मूर्तया संभवंतिया तासां ब्रह्म महद योनीर अहं बीज प्रदापिता. अर्जुन सर्व योनिषु, कित्येकदा भारतीयांच्या मनात असा संदेह असतो की गीता वगैरे हे तर भारतीयांचे धर्मग्रंथ आहेत ना. गीता काय फक्त भारतात भारतीय लोकांसाठीच आहे? हिंदूंसाठीच आहे? ब्राह्मणांसाठीच आहे? अमुक लोकांसाठीच आहे? गीता सांगणारे भगवान श्रीकृष्ण म्हणतायत सर्व योनिषु, नुसते भारतीयच नव्हे, नुसते मनुष्य प्राणी नव्हे, अखिल योनी अखिल जीवसृष्टी आणि असं नाहीये की फक्त मनुष्यानेच फक्त भक्तियोग केला पाहिजे, अर्थात सर्व मनुष्य करत नाही, परंतु अशी अनेक उदाहरणं आहेत. परवा एका ठिकाणी आलेलं की एका भागवत कथेमध्ये एक बैल येऊन बसतो. आपण तरतरी चुळबुळ करतो की आता किती वाजले, 2 तास झाले, 1.5 तास झाला, दुसरी कामं करायची आहेत, फोन आहे, मोबाईल फोन वाजतोय. हा बैल मात्र एक टक त्या वक्त्याकडे पाहून भागवत श्रवण करत असतो. कसं काय? गुरुवायूर म्हणून एक मंदिर आहे केरळमध्ये, त्या ठिकाणी श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती आहे. तेथील मंदिरामध्ये जवळजवळ प्रत्येक वैष्णव मंदिरामध्ये एक मुख्य विग्रह असतो आणि एक उत्सव किंवा विजय मूर्ती असते. जी मूर्ती परिक्रमा किंवा शोभायात्रेसाठी तिचा उपयोग करतात. तर दररोज संध्याकाळी एक हत्ती, त्या मंदिरामध्ये अनेक हत्ती असायचे, एका हत्तीवरच्या पाठीवर बसून गुरुवायूरप्पा, श्रीकृष्ण नाव गुरुवायूरप्पा देखील, त्यांची शोभायात्रा काढायचे. पण केशव नावाचा हत्ती होता, तो इतर कोण्याही हत्तीच्या वरती मूर्ती घातली की तो त्रागा करायचा मोठा. तर एक दिवशी यांना समजलं नाही की हा नेमका, आणि प्रत्येकाची पाळी असते, तर ज्या दिवशी ह्याची पाळी नसते त्या दिवशी हा जवळजवळ साखळदंड तोडायचा प्रयत्न करायचा. मग एका पुजाऱ्याच्या लक्षात आलं, कदाचित ह्याची अशी इच्छा आहे की प्रत्येक दिवशी त्यालाच तो मान मिळाला पाहिजे. त्यावेळी त्यांना समजलं, तेव्हा म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही. त्या दिवसापासून ते केशव शरीर सोडेपर्यंत तो दररोज आपल्या पाठीवर त्या शोभायात्रेत भगवंतांना घेऊन जायचा. आजही तुम्ही गेलात तर मुख्य गाभाऱ्याच्या आधी त्याचे 2 सुळे त्यांनी त्या दरवाज्यावरती लावून ठेवलेले आहेत. म्हणजे कृष्ण भक्ती करणं हे प्रत्येक योनीत शक्य आहे. हरे कृष्ण. अर्थात प्रत्येक योनी त्याकरता योजलेली नाहीये, शक्य आहे. जसं भगवान चैतन्य महाप्रभू यांनी एकदा ठरवलं की मला वृंदावनला जायचंय, ते झारखंड, सध्याचा झारखंड अजून प्रांत आहे तो, त्यातनं जात असताना वाटेत एक वाघ, खरा वाघ, आणि पूर्ण जंगल आहे ते अगदी, ते एक वाघ तिथे झोपला होता. चैतन्य महापुरुष बरोबर एक त्यांचे सेवक होते बलभद्र भट्टाचार्य म्हणून, चुकून चैतन्य महाप्रभूंचा पाय त्या वाघाला लागला. तो वाघ एकदम पुलकित होऊन आणि त्याला महाप्रभू म्हणाले, हरिबोल हरिबोल, हरे कृष्ण म्हणतो जप कर. तर तो नाचायला लागला. ते स्नान करत असताना एक रानटी हत्तींचा कळप आला, तर बलभद्र भट्टाचार्य फार घाबरले की बापरे आता काय होतंय. ते एका झाडाला बसून लपून पाहत होते. महाप्रभूंनी आपल्या हाताने काही पाणी त्या हत्तींच्या अंगावर फेकलं, तर ते हत्ती नाचू लागले. आणि त्यावेळी महाप्रभूंनी इतक्या भाव आवेशामध्ये त्या रानटी प्राण्यांवरती ते आपल्या हाताने पाणी फेकत होते की वाघ आणि हरिण एकमेकाला आलिंगन देत होते. तर प्रश्न असा आहे की प्रभुपाद सांगतात की अशा रानटी श्वापदांना प्रचार करणं हे आपल्याला शक्य नाहीये, आपण निदान मनुष्य समाजात तरी प्रचार चालू करावा. पण यामागचं सूत्र असं आहे की चैतन्य महाप्रभू म्हणजे स्वयं श्रीकृष्ण असल्यामुळे बाहेरील आवरण कोणतंही असू दे, आतील जो जीवात्मा आहे तो मात्र भगवंताचा नित्य अंश आहे, तो भगवंताचा नित्य पार्षद आहे, नित्य दास आहे. म्हणून त्यात काहीच बदल होऊ शकत नाही. उदाहरणार्थ ही करताळ समजा सोन्याची असेल, ही सोन्याची करताल समजा चिखलात पडली, अनेक वर्ष तिथे राहिली आणि मग तो चिखलाचा गोळा कोणी उचलला, आता मात्र तो दगड दिसतोय, पण कोणाला वाटलं की ह्याच्यामध्ये कदाचित सोनं असावं, तर त्या वस्तूला पुन्हा सोन्यात परिवर्तन करण्यासाठी काय करायला लागतं? फक्त स्वच्छ करायला लागतं बस। हे सोनंच आहे, हे तुम्ही आणखी सोनं करणार कसं काय? हे सोनं करण्याची आवश्यकता नाहीये, हे एका भट्टीत टाका किंवा पाण्यात टाका, जे जे काही सोनं नाहीये ते निघून जाईल, जे सोनं आहे ते अधिक याने तळपेल। म्हणून कर्मयोग, ज्ञानयोग किंवा योग साधना, कर्मयोग म्हणजे पुण्य कर्मांचा आश्रय घेणं, आज दिवाळी, आज अक्षय तृतीया, आज अमुक, आज तमुक, आज या देवीचं व्रत करा, आज त्या देवीचं व्रत करा, उपास करा, 7 दिवस उपास करा किंवा 9 दिवस उपास करा किंवा प्रदक्षिणा करा, अनेक प्रकारे पुण्य कर्म करून आपलं जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करा, हे आपण मार्गामध्ये अंती निराशाच येते। याच्यापेक्षा जरा वरचढ म्हणजे ज्ञान मार्ग, की पुण्य कर्म वगैरे करण्याच्या बंधात न पडता बुद्धीचा विकास करून ओम शांती 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 वासना शांत करायचा प्रयत्न करा, मनाला निर्विकल्प करायचा प्रयत्न करा, बुद्धीचा विकास करा, सर्व संस्कृत शास्त्रांचा अध्ययन करा, अर्थात त्यासाठी संस्कृत शिकायला 12 वर्ष लागतात, हा पहिला मुद्दा, मग त्याचा अध्ययन करणार तुम्ही। परंतु मनुष्याच्या मनातील सर्व कल्पना नष्ट करणं आणि असा विचार करणं की आता माझ्या मनात काही विचार न येऊ दे, मग समजतं की हा पण विचारच आहे की कोणताही विचार आला नाही पाहिजे, कोणताही विचार आला नाही पाहिजे, कोणताही विचार आला नाही पाहिजे। तर आश्चर्यवशी गोष्ट आहे की कित्येक पंथ किंवा कित्येक संप्रदाय, अर्थात 4 प्रमुख संप्रदाय नाही पण गट पंथ, यांच्या तत्वज्ञानाचा जो शेवटची पायरी आहे तिचा गीतेमध्ये अशा 2-2 श्लोकातील ओळींमध्ये कृष्ण भगवंतानी त्याची विल्हेवाट लावलेली आहे। 3रा अध्याय श्रीकृष्ण म्हणतात, नहि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत् कार्यते यवश कर्मा सर्व प्रकृति जैर्गुणै। नहि कश्चित् क्षणमपि, अर्जुन जर तुला असं वाटत असेल की तुला एक युद्ध करायचं नाहीये आणि मग तू एका कोपऱ्यात निष्क्रिय बसशील आणि निष्क्रिय काही काम नाही केलं म्हणजे पाप पण येणार नाही, तुला पाप करायचं नाही ना, मग काहीच काम करू नकोस, असा तुझ्या मनाने विचार आणला ते शक्य नाहीये। माणसाचं मन हे असं काय चलित केलेलं आहे की ते एक क्षण देखील अकर्मकृत, काही कर्म न केल्याशिवाय बसू शकत नाही आणि प्रत्येक वेळी विचार येतो आपल्या मनात, तुम्ही रस्त्यावर चाललात सेल 40% ऑफ, चांगला सेल आहे झाला, एक मनात विचार आला, एक संकल्प आला एक लहानसा, किंवा कोणी मनुष्य भेटला जो तुम्हाला आवडत नाही त्याला बरोबर केला पाहिजे, काही पण असेल, ही वस्तू घेतली पाहिजे, ती वस्तू केली पाहिजे, हे अमुक त्याज केलं पाहिजे। एकूण समजा सारांश पाहिला तर आपल्या आयुष्यामध्ये आपण 2च कार्य करत असतो, भोग आणि त्याग, अमुक वस्तू मला हवी, अमुक वस्तू मला नको, भौतिक सुख हवं, भौतिक आजार नको, पैसा हवा हे नको, पाप नको पुण्य हवं। तर हवं नको हवं नको ह्याच्यामध्ये किती मनुष्य पूर्ण गुरफटलेला असतो, तर म्हणून ज्ञान योग करूनही तुम्हाला ती पायरी मिळणार नाही। मग योग सिद्धी, अणिमा लघिमा महिमा मणिमा काम वशयता प्राकाम्य अशा अष्टसिद्धी आहेत। मनुष्य लहानाहून लहान होऊ शकतो, मोठाहून मोठा होऊ शकतो, दगडातही प्रवेश करू शकतो, दुसऱ्याच्या मनातील भाव ओळखू शकतो, प्रभुपाद सांगायचे की एक असाच अवलिया बाबा आलेला कुठेतरी आणि तो म्हणाला की तुम्हाला काय पाहिजे बोला. तर एकाने म्हटलं आम्हाला द्राक्ष पाहिजे. त्याने एकदम कोण असा हात केला तर ताजी अफगाणिस्तान मधील द्राक्ष त्यांनी पैदा केली समोर लोकांच्या. अर्थात कुठून तरी घेतली नाही, त्याने आणली म्हणजे कुठेतरी कमी झाले द्राक्ष, एवढं मात्र खरं. असं नाही की त्याने अशा ठिकाणी आणली ज्या ठिकाणी काहीच कमी होत नाही. ही मात्र फक्त भगवंताला शक्य आहे की मया की भगवंताने तुम्हाला काही दिलं तर ते ह्याच काढून त्याला देत नाही. की एकाला दिलं की दुसरा रडतोय. म्हणजे आता एक आई आहे आणि चार मुलं आहेत आणि चारांना एकच खेळणं पाहिजे तर असं दिसेल की एक हसतोय आणि तीन रडताय. कोणत्याही क्षणी वेगवेगळे रडतील, वेगवेगळे हसतील, पण एकच मात्र हसतोय खेळणं मिळाल्यामुळे. त्यामुळे हे जगच असं आहे की साधनं कमी किंवा साधनं मर्यादित आणि वासना अमर्यादित. बरं, कोणाला ही सिद्धी मिळाली समजा, म्हणजे अक्षरशः काही भक्तांनी पाहिलेलं आहे की लोक असे गळ्यावरती एक लोखंडाची कांब वाकू शकतात, काय काय करू शकतात, परंतु प्रश्न असा पडतो की ही सिद्धी दाखवण्यासाठी त्यांना पुन्हा लोकांची गरज लागते. असं नाही की हिमालयाच्या एका गुहेत बसून तुम्ही लोखंडी काम वाकवताय आणि पाहून वा आता मात्र मला छान करता येतं. काही लोक उडतात, त्यात काही नवल नाही म्हणा, हजारो पक्षी रोज उडतायत, परंतु ते ज्यावेळी वास्तविक अँटी ग्रॅव्हिटी वर येतात मग ती इच्छा होते की निदान एका मनुष्यासमोर तरी आपली किमया दाखवावी आपण. जसं एक गावचा मुलगा गाव सोडून गेला आणि दुसऱ्या 15 वर्षांनी दाढी बिडी वाढून आला परत गावामध्ये आणि गावाच्या वेशीवरच एक साधू बसायचे. ते म्हणले काय रे कुठे होतास तू. नाही म्हणे मी खूप काय काय फिरलो आणि खूप काय काय शिकून आलोय आणि सर्वात मोठी सिद्धी अशी शिकलोय की मी पाण्यावरून चालू शकतो. तुम्हाला अच्छा, तुम्ही सांगा बरं किती मौल्यवान आहे ही सिद्धी मला. ते म्हणले याचं मूल्य माझ्या दृष्टीने 5 पैसे आहे. म्हणे काय 5 पैसे फक्त. म्हणे हे बघ, मी ज्यावेळी नदी पार करायला जातो त्यावेळी मी त्या नावाड्याला 5 पैसे देतो आणि तो मला आनंदाने घेऊन जातो. तुझे मात्र 5 पैसे वाचतील. मग तुझ्या सिद्धीचं मोल किती? 5 पैसे ना. आज भारतामध्ये काही लोक आहेत जे हातातून काय म्हणतात ते धुनी काय म्हणतात ते राग किंवा घड्याळ काढतील, सोन्याचं घड्याळ, सोन्याच्या अंगठ्या. पण ते सोन्याचं घड्याळ आहे त्याच्यावरती मेड इन स्वित्झर्लंड किंवा मेड इन जपान असेल, मेड इन वैकुंठ नसणार. म्हणजे सांगितल्याप्रमाणे या माणसाने कोणातरी घड्याळ लंपास केलंय आणि तुम्हाला दिलंय ते. कुठून तरी त्यांनी सोनं घेतलंय आणि ते तुम्हाला दिलंय. त्यांनी ते निर्माण केलं नाहीये. तर जर 50 ग्रॅम नाही म्हणा 15 ग्रॅम 10 ग्रॅम सोनं करणारे असा मनुष्य जर का भगवंत समजायचा तर ज्यांनी या सोन्याच्या खाणी निर्माण केल्या आहेत एका ग्रहात नव्हे तर हजारो लाखो कोट्यावधी ब्रह्मांडातील हजारो लाखो कोटी ग्रहांमध्ये तो किती मोठा परमेश्वर. मग याला म्हणतात बुद्धिमत्ता. म्हणून कर्म ज्ञान योग याने पण शेवटी अंती निराशाच येते. कारण एकच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली की या जगात सुखासाठी बाहेरची वस्तू आत घालणं म्हणजे मूर्खपणा आहे, त्याने निराशा होणार. आतील घाण बाहेर काढण्याची प्रक्रिया कुठे दिली कोणी ती शिकारायची. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेलं आहे चेतो दर्पण मार्जनम. चेतो दर्पण, मनुष्याचं चित्त एका दर्पणाप्रमाणे त्याचं मार्जन. जर का आरशामध्ये चेहरा दिसत नसेल तर आरसा खराब म्हणून फेकू नका, तो फक्त स्वच्छ करायची आवश्यकता आहे. तो स्वच्छ केला की मग आपल्याला आपण चेहरा दिसेल आपला. पण जर का अंधकार असेल, काळाकुट्ट अंधकार आहे, अमावस्याची रात्र आहे, कुठे काही प्रकाश नाहीये, तर चांगला आरसा ठेवला तरी आपण कसं काय आपल्याला पाहणार, नाही दिसणार ना. म्हणून सूर्य हवा. सूर्यप्रकाश आल्यानंतर काय होईल, तर त्या सूर्यामुळे आपल्याला सूर्य पण पाहता येईल, आपण कसं दिसतो हे पण पाहता येईल, आणि आपल्याला हे जग कसं आहे हे पण समजता येईल. कृष्ण द्युमणी, भागवतामध्ये श्रीकृष्णांचं वर्णन द्युमणी म्हणजे सूर्य असं केलेलं आहे. तर श्रीकृष्णांचा साक्षात्कार म्हणजेच आत्मसाक्षात्कार. याचा अर्थ आत्मा म्हणजे श्रीकृष्ण नव्हे, आपण जीवात्मा, ते परमात्मा किंवा परब्रह्म. पण त्यांच्या कृपेने, श्रीकृष्णांच्या कृपेने मनुष्य श्रीकृष्ण कोण आहे समजू शकतो, श्रीकृष्णाच्या कृपेने मनुष्य स्वतः कोण आहे समजू शकतो, आणि श्रीकृष्णाच्या कृपेने मनुष्य हा संसार काय आहे समजू शकतो. श्रीकृष्ण तुमच्या जीवनातून लोपले की मग भगवंत कोण आहे माहित नाही, मी कोण आहे माहित नाही, आणि हा संसार काय आहे माहित नाही. जर का भगवंत नसतील तर मनुष्याला वाटतं की मी भोगी आहे, मी अमुक आहे, ईश्वरोहम अहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी, पुढे जे असुरी व्यक्तींचं वर्णन आहे, मनुष्य तुला अशा प्रकारे आपली ओळख द्यायला सुरुवात करतो. आणि हे जग काय आहे, अरे जग सर्व नश्वर आहे, हे जग सर्व जसं उत्तर भारतात म्हणतात दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए, तर हे लोक असे संबंध आयुष्य दुनियेला झुकण्याचा प्रयत्न करतात आणि त्यात निश्चित अपयश मिळत. तर हे कलियुग ज्यांच्यामुळे यायचं थांबलेलं, ते परीक्षित महाराज आज सकाळी आपण पाहिलं की त्यांनी एका ऋषीच्या गळ्यात तो साप अडकवला, त्यांनी मुलांनी त्यांना शाप दिला. प्रभू त्या ठिकाणी सांगतायत की प्रत्येक व्यक्तीला आपल्या कृत्याची जबाबदारी घ्यावी लागतेच, मग ते पुण्य असो वा पाप असो. शमिक ऋषींना हे स्पष्ट दिसत होते की त्यांच्या मुलाने परीक्षित महाराजांना शाप देऊन घोर पाप केले आहे. परीक्षित हे पुण्यशील राजा होते, निष्पाप होते आणि प्रथम श्रेणीचे असे महाभागवत भगवत भक्त होते, आणि म्हणून ब्राह्मणांद्वारा सर्वथा रक्षणीय होते. अशा भगवत भक्ताविरुद्ध जेव्हा एखादा अन्याय घडतो तेव्हा त्यावर मात करणे तर सोडाच, पण त्याच्या परिणामांना सामोरे जाणे अतिशय कठीण असते. समाज व्यवस्थेत ब्राह्मण वर्ण वरिष्ठ आहे, म्हणून आपल्यापेक्षा कनिष्ठ वर्णांचे संरक्षण करणे त्यांचे कर्तव्य ठरते. किती वेगळं वर्णन आहे पहा. ब्राह्मणांना वैदिक शास्त्रामध्ये श्रेष्ठ म्हटलेलं आहे, म्हणून इतर लोकांचं संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांची आहे. सध्या काय दिसत असं दिसत नाही, कारण सध्याची जी वर्णव्यवस्था आहे तिला आसुरी वर्णाश्रम म्हणतात. आणि जो भगवंतांना अभिप्रेत वर्णाश्रम आहे भगवद्गीतेत, त्याला दैवी वर्णाश्रम म्हणतात. आज खरं म्हणजे चार जगामध्ये असं बोलणं पण कठीण पडतं. लोकांना सांगितलं की आमच्या आंदोलनाचा उद्देश आहे की वर्णाश्रम पद्धतीचा अंगीकार करणं, म्हणून काय मूर्खात किया तुम्ही, या वर्णव्यवस्थेमुळेच भारताची अवस्था ही झाली पहा. पण ते खरं नाहीये. जी वर्णव्यवस्था आज आहे ती शोषण करणारी वर्णव्यवस्था आहे. जसं एका घरात, आमच्या एका भक्ताच्या घरात असं आहे, तीन भाऊ आहेत, दोघे भाऊ वडिलांचा व्यवसाय नीटपणे पार पाडतायत, तिसरा भाऊ मात्र थोडासा मतिमंद आहे. त्याचं भौतिक वय आहे जवळजवळ 20-22 वर्षाचं, पण मानसिक आणि बौद्धिक वय एक 5 किंवा 6 वर्षाचं आहे. आतापर्यंत एकदाही मी त्यांच्या घरातील आई वडील किंवा भाऊ यांना त्या मुलाकडे पाहून उपहासाने हसताना किंवा त्याची काळजी न घेताना कधी पाहिलेलं आहे. ते असे म्हणत नाहीत की हा काय कुच कामी आहे, काही काम करणार नाही, नोकरी करणार नाही, पैसा कमावणार नाही, याला आपण हाकलून देऊ. का बर? कारण त्यांना माहिती आहे की ह्याचं वय हा कसाही असला तरी हा आमचा बांधव आहे. आई वडिला वाटत की हा हे आमचं अपत्य आहे. म्हणून जो बुद्धीने किंवा कर्तृत्वाने कमी आहे त्याला आणखी त्याचं शोषण करा हा आसुरी स्वभाव असतो. आणि तो स्वभाव आज सर्व ठिकाणी दिसतो. म्हणून लोकांना वाटतं की ही व्यवस्थाच नको. पण ही व्यवस्था आपण हाकलू शकत नाही समाजातून. लोकांना आज ब्राह्मण नकोत किंवा क्षत्रिय असं ठपका नको, स्टॅम्प नको, एक चांगली गोष्ट आहे. परंतु श्रीकृष्णांच्या मते मताप्रमाणे समाजात जर का समाज पुरुष मनुष्य समाजाला एका पुरुषाप्रमाणे समजलं, एका व्यक्तीप्रमाणे समजलं, तर मनुष्य म्हणजे त्याला हात असले पाहिजेत, बरोबर, पाय असले पाहिजेत, पोट असलं पाहिजे आणि डोकं असलं पाहिजे. तुम्ही सर्व तुमच्या घरून निघालात, तुम्हाला इथे येण्यासाठी कोणी मदत केली? पायाने. पाय इथे घेऊन आले ना. तुम्ही गाडीत बसला असाल तरी हाताने ड्रायव्हिंग केलं, म्हणजे हात पाय हे तुम्हाला आज या हॉलमध्ये घेऊन आले. आत्ता तुमचे हात आणि पाय काय करतायत? काही नाही, फार फार दुखवत आहेत तुम्हाला, पाय इकडे तिकडे बदलायला लागतात, हात बदलायला लागतात. परंतु पोट जे आहे ते मात्र काम करतच आहे, जे काही शक्ती आहे त्याचं जीर्णन चालूच आहे. पण हात नसतील तर हात नसलेला मनुष्य कधी पाहिलाय? असतो, पायाला हात नसतो. पाय नसलेला मनुष्य पाहिलाय कधी? असतात. त्यांचं पोट खराब आहे किंवा पोटात अल्सर झालेत असेही लोक असतात. पण ज्याला मस्तकच नाही असा मनुष्य कुठे पाहिलाय का? म्हणजेच या चार प्रमुख अवयवांमध्ये इतर तीन महत्वाचे आहेत, परंतु मस्तक हे अतिशय महत्वाचं आहे. इतर तीन थोडेसे कमी अधिक असतील तर आपण काम चालू शकतो. मस्तक नसलं म्हणजे सगळं संपलं. म्हणून समाजामध्ये बुद्धिजीवी लोक असतात, ऍडमिनिस्ट्रेशन मॅनेजमेंट करणारे असतात, व्यापार करणारे असतात, आणि जे या तिघांची असिस्टंट म्हणून सेवक म्हणून सेवा करणारे तेही असतात. म्हणून केवळ ह्या नावावर द्यायची आवश्यकता नाहीये, वृत्ती असली पाहिजे संरक्षण करण्याची. पुढे प्रभुपाद सांगतायत की तेव्हा जर का कनिष्ठ वर्णांचे संरक्षण करणे त्यांचं कर्तव्य आहे तेव्हा त्यांना शाप कसा देता येईल? क्वचित असा प्रसंग उद्भवेल की एखादा ब्राह्मण क्षत्रियाला, वैश्याला अथवा इतर कोणाला क्रोधवश शाप देऊ शकेल, परंतु परीक्षित महाराजांच्या बाबतीत हे अनुचित असेच होते हे अगोदर सांगितले आहे. आपण ब्राह्मण पुत्र असल्याच्या अहंकारापोटी त्या मुलाने शाप दिला होता आणि त्यामुळे परमेश्वरी नियमाप्रमाणे तो शिक्षेला पात्र होता. पुन्हा तेच, पाप आणि पुण्य यांची गणना पण वेगवेगळी केली जाते. उदाहरण सोपं आहे, एका 6 महिन्याच्या मुलाने आपल्या आईला लाथ मारली तर आई कौतुक करते ना, की वा किती छान हातपाय हलवायला लागला. हेच एका 14 वर्षाच्या मुलाने आईला लाथ मारली, त्याला सरळ एक मिळते, एक त्याला शोभत नाही ते, त्याला बुद्धी आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतो की श्रावण मास हा पवित्र सांगितलेला आहे आणि भारतात किंवा महाराष्ट्रात अनेक समाजामध्ये लोक म्हणतो हे श्रावण आहे, यावेळी आम्ही अमुक खात नाही, अमुक पित नाही, अमुक असं करत नाही, अमुक हे करत नाही, अमुक ते करत नाही. निदान वर्षातून 1 महिना का होईना, पण ते लोक अगदी कडक सर्व काही सांभाळतात. अर्थात तो महिना संपला की नंतर सगळ्यात वचपा करणारी गोष्ट आणखी वेगळी. ते मात्र केवळ योग्य प्रशिक्षण न मिळाल्यामुळे. परंतु मागची वृत्ती काय असते ती, की निदान काही दिवस तरी शुद्ध सात्विक जीवनाचा एक त्याचा एक व्यासन घडला पाहिजे, त्याचा एक त्याची एक सवय जडली पाहिजे. तर समजा एका अतिशय तमोगुणी व्यक्तीने असा विचार केला 1 महिना मी मद्य पिणार नाही, जो जवळजवळ रोज पितो, पण म्हणाला की मी एक महिना पिणार नाही, त्याला एवढं पुण्य मिळेल की वा काय संकल्प आहे, फार छान. पण समजा एका चांगल्या ब्राह्मणाचा काम करणाऱ्या माणसाने म्हटलं की एकदा थोडीशी चवत बघूया काय असे ही वस्तुती, त्याचा सर्व ब्रह्मतेज नष्ट होईल. म्हणून असं का, ज्याने फक्त थोडीशी चव घेण्यासाठी एकदा थोडस घेतलं असेल त्याचं सर्व नष्ट. हा माणूस जो रोज पितो आणि म्हणाला की मी फक्त एक महिना पिणार नाही, त्याला एवढं पुण्य. त्यांची स्थिती काय आहे, ते कोणत्या गुणांनी जखडलेले आहे. जसं दुसरीतल्या मुलाने आपला पेपर गणिताचा हा एका दहावीच्या मुलाला दाखवला, तर मला एक किती सोपं आहे, मी तर 2 मिनिटात सगळं सोडवेन. ठीक आहे, तुझी बुद्धी पण ज्यावेळी तू दुसरीमध्ये होतास त्यावेळी तुला हे तेवढंच कठीण वाटलं असतं, नाही का. म्हणून पाप आणि पुण्य पण ही गणना सर्वांसाठी एक नसते. पण होतं काय की ज्या व्यक्तीकडे अधिकार असतो, अधिकार म्हणजे कोणता अधिकार असू दे, मी या समाजाचा सेक्रेटरी आहे किंवा मी प्रेसिडेंट आहे, अधिकाराबरोबर एक वस्तू येतेच येते सावलीप्रमाणे, अहंकार. अहंकार किंवा गर्व की मी लोकांना काही सांगतो आणि ते माझं ऐकतात. जसं ट्रॅफिक पोलिसला वाटतं की मी हात अडवला की 100 गाड्या थांबतात. अरे पण तो अधिकार तुझा नाही येतो, तुझ्या युनिफॉर्मचा आहे. एक दिवस युनिफॉर्म काढून लेंगा छप्प घालून गेलास तर सायकल पण थांबणार नाही. मग समजतं की अधिकार माझा नव्हताच मुळी. त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे शक्ती असते किंवा बुद्धी असते, विशेष करून बुद्धीचा अभिमान जास्त असतो, आणि म्हणून जर कोणी म्हटलं की काय हो तुम्ही प्रत्येक वेळी म्हणता की आपला देश किती महान होता आणि आपल्या देशामध्ये हे सगळे तिरुपतीची मंदिर किंवा श्रीरंगम किंवा याकडे पंढरपूर, पूर्ण भारत देशामध्ये नुसती मंदिरं व्रत वैकल्य उत्सव हे सर्व व्हायचं. आज सर्व गेलं कुठे मग ते वैभव. मोगलांनी ज्यावेळी हम्पी म्हणून जे कर्नाटकात आहे त्याच्यावरती हल्ला केला त्यावेळी केवळ 5 देवळांमधून घरोघर जाऊन नाही, 5 देवळात त्यांना 1.5 लाख किलो सोनं मिळालं. आज हम्पीला गेला तिकडे हम्पीचा बाजार आहे, आज तिकडे कुत्री वटवागळं वगैरे सगळे असतात, पण त्यावेळी दगडाने कोरलेल्या त्या बाजारामध्ये दररोज सोनं नाणं माणिक रत्न यांचा व्यापार व्हायचा. हे एवढं वैभव गेलं कुठे मग सर्व. आज भारत आणि पाश्चात्य देश यांची तुलना केली तर पाश्चात्य राष्ट्र म्हणजे त्या 6 महिन्याच्या मुलाप्रमाणे आहेत. त्यांच्याकडे संस्कृती नाही, त्यांच्याकडे आध्यात्मिक ज्ञान नाही. ते घोर पाप करत असतील पण त्यांना माहीत नाही की ते काय करतायत ते, आणि म्हणून त्यांच्याकडे थोडी सुबत्ता तरी आहे, काही का असे ना थोडी स्वच्छता तरी आहे, बाह्य तरी अंतर नसेल. पण भारतात अंतर बाह्य काहीच नाही, कायदा सुव्यवस्था नाही, सगळ्या ठिकाणी आपण अपयशी. कारण आपल्याकडे हे ज्ञान आहे आणि हे ज्ञान आपण आपल्या उपयोगात आणत नाही आहोत आणि इतरांनाही देत नाही आहोत. भौतिक ज्ञान हे एका लाडवाप्रमाणे किंवा केक प्रमाणे, एक मनुष्य असेल तर 1 लाडू खायला मिळेल, दुसरा कोणी आला तर अरे बापरे आता अर्धे करायला लागले, तिसरा आला तर 3 तुकडे, 4 जण आले तर 4 तुकडे, जेवढे लोक वाढले तेवढे तुकडे जास्त, मग खायला कमी. म्हणून ती वस्तू इतरांपासून लपवून ठेवणं हेच चांगलं असतं. म्हणून भौतिक ज्ञान भौतिक समृद्धी हे लोकांना आपल्याकडे ठेवायची इच्छा असते. आध्यात्मिक ज्ञान कृष्ण भावनेचं ज्ञान म्हणजे एका पणतीप्रमाणे, एका जळत्या पणती किंवा दिव्यात त्याच्या ज्योतीला दुसरी ज्योत दुसरा दिवा लावला की दुसऱ्याला पण ज्योत मिळते, याचा प्रकाश कमी होत नाही. एकातून तुम्ही 2, 10, 20, 25, 100 कितीही पणत्या लावा, मूळ दिव्याची ज्योत काही कमी होत नाही. त्याचप्रमाणे हाच मुख्य बदल किंवा फरक आहे. म्हणून शिल प्रभुपादांची इच्छा अशी होती की कलियुगातील बुद्धिमान वर्गाने, बुद्धिमान म्हणजे एम ए बी ए पी एच डी झालेले नाही, बुद्धिमान म्हणजे चैतन्य महाप्रभूंच्या इच्छेप्रमाणे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, अशा प्रकारे जप करून आपलं जीवन सार्थक करून इतरांचं जीवन सार्थक करण्याचा प्रयत्न करणारे ते खरे बुद्धिमान. सुमेधसः त्यांचं वर्णन सुमेधसः असं म्हटलेलं आहे. म्हणून ब्राह्मण वर्गांपासून हा अधपात सुरू होतो. आणि म्हणून त्यांच्यावरच ती जबाबदारी आहे की जे नुकसान झालेलं आहे ते पुन्हा नीट करण्याचं. म्हणून प्रभुपाद सांगायचे की कृष्ण भावनामृत आंदोलन म्हणजे एक नवीन ब्राह्मण वर्ग स्थापन करण्याचं आंदोलन आहे. आणि हा ब्राह्मण वर्ग हा नुसता नावाने ब्राह्मण नाही तर वृत्तीने ब्राह्मण. ब्रह्म जानाती इति ब्राह्मणा, जे ब्रह्म जाणतात, जे उदार मनाने इतरांना ते देतात ते खरे ब्राह्मण. ज्यांना आपल्यापेक्षा कनिष्ठ वर्गाला संरक्षण द्यायची इच्छा आहे ते खरे ब्राह्मण. जे स्वच्छ आहे जीवनामध्ये, प्रभुपादांचे नियम सोपे आहेत एका अर्थाने की व्यभिचार निषेध, मद्यपान निषेध, मांसाहार निषेध, जुगार निषेध, या 4 पापांपासून मुक्त असेल कोणी आणि जो रोज नियमित महामंत्र जप करत असेल तो व्यक्ती सहज ब्राह्मणत्वाचं कार्य करू शकतो. पुढे प्रभुपाद सांगतात की मूर्ख शृंगीने राजाला शाप देऊन केवळ पाप केले होते असेच नाही तर महा अपराधही केला होता. त्यामुळे ऋषीला दिव्य दृष्टीने कळून चुकले होते की त्यांच्या पुत्राला या अपराधातून केवळ भगवंतच वाचवू शकतील. त्यासाठी त्यांनी प्रत्यक्षपणे भगवंतांकडे क्षमायाचना केली, कारण अशक्य ते शक्य करणे भगवंतांना शक्य आहे. पूर्णपणे बुद्धिहीन असलेल्या त्या मूर्ख मुलाच्या वतीने त्यांनी अशी प्रार्थना केली. अर्थात पुढे असं झालं की परीक्षित महाराज यांना समजलं की आता मला असा शाप मिळालेला आहे. सकाळी आपण थोडी चर्चा केली याच्याबद्दल की 7 दिवसामध्ये तुमचा मृत्यू आहे असं कोणी सांगितलं तर आपण काय करू, गोंधळून जाऊ, घाबरून जाऊ. ते पण थोडेसे घाबरून गेले की आता काय केलं पाहिजे मी. पण त्यांनी योग्य अधिकारी व्यक्तींचा आश्रय घेतला आणि कोणी म्हटलं की तुम्ही असं करा, तुम्ही अमुक व्रत करा किंवा तुम्ही तमुक व्रत करा, तुम्ही आता मौन धारण करा. आणि मोठी विद्वत सभा भरली होती. पृथ्वीचा चक्रवर्ती सम्राट, कोणी साधा सुद्धा मनुष्य निवृत्त होत नाहीये जीवनातून. आणि त्याच वेळी असा थोडासा दूरवर असा थोडीशी धूळ उठत होती तर पाहिलं की काही लोक धावतायत, काही बायका आहेत, काही मुलं आहेत, हसतायत. आणि एका माणसावर ते दगड काय फेकतायत, त्यांना काठ्याने मारतायत काय. आणि समोरचा जो मनुष्य होता तो अगदी विलक्षण होता, पूर्णपणे विवस्त्र, 16-17 वर्षाचा कोवळा कुमार, तेजपुंज, पण केस पूर्ण वाढलेले. आणि यामुळे त्या लोकांना समजलं नाही हा कोण आहे ते. सावळा वर्ण. त्या मुलाने त्या सभेत प्रवेश करताच सर्वजण उभे राहिले. एक नारद मुनी सोडले तर सर्व मोठे मोठे ऋषी मुनी उभे राहिले. हे पाहून त्या बायका वगैरे होत्या गावंढळ आसपासच्या, त्यांना वाटलं की अरे काहीतरी वेगळा प्रकार आहे बहुतेक, आणि ते सगळे निघून गेले. आणि एक मुखाने सर्वांनी सांगितलं की महाराज तुमचा जो प्रश्न आहे तुमच्या मनात की ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे त्याने सर्वात श्रेयस्कर असं काय करावं, याचं उत्तर हे देतील. कोणता हा मुलगा? आणि इतर बाकी सर्व ऋषीमुनी असताना त्यांनी ह्या लहानच्या मुलाला का बरं महत्व द्यायला पाहिजे? तसं आपण म्हणतो कधी कधी भक्तामध्ये असतं सिनियॉरिटी, कि तू कधी आला इस्कॉन मध्ये? मी 2000 साली. मी 86 साली आलेलो आहे. 86 साली समजलास? तुझ्यापेक्षा 14 वर्ष सिनियर आहे मी. हा, तर सिनियरिटी किंवा सिनियर आणि ज्युनियर, खरी सिनियरिटी ही कशावर ओळखायची असते? कृष्ण स्मरणम कधीपासून चालू झालेलं आहे यांचं. आज तुम्ही 20 वर्षांचे भक्त असाल पण तुम्ही पाहिलं की हा 2 वर्षापूर्वी झालेला भक्त आहे, हा इतका कसा हरिनामात तल्लीन आहे, हा भागवत वाचन करताना इतका कसा रस मिळतो? सोपी गोष्ट आहे, तो तुमच्यापेक्षा सिनियर आहे. या जीवनात तो कदाचित काल आला असेल, परवा आला असेल, 2 वर्षापूर्वी आला असेल, आणि तुम्ही 20 वर्षापूर्वी आला असाल. परंतु श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की नेहाभिक्रम नाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात न इह अभिक्रम. या अभिक्रमात कृष्ण भक्तीमध्ये ना अस्ति, काय नास्ति? प्रत्यवाय. यात कधी अडथळा येत नाही. आणि दुसरा नास्ती काय? नाश. म्हणजे कृष्ण भक्तीच एकमेव अशी वस्तू आहे जिच्यामध्ये अडथळा येऊ शकत नाही आणि नाशही होऊ शकत नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे जर एखाद्या माणसाने या जीवनामध्ये केवळ 5% भक्ती केली तर पुढच्या जीवनात तो 6% पुन्हा आरंभ करतो. पहा तुम्ही या जगात अशी कोणती वस्तू आहे. समजा तुम्ही एका बँकेत काही पैसे ठेवले आणि तुमचा मृत्यू झाला, पुन्हा तुम्हाला कोल्हापुरामध्ये जन्म मिळाला दुसऱ्या कुठल्या तरी कुटुंबात, पण तुम्हाला आठवतंय की पूर्वी माझं नाव असं होतं आणि या बँकेत मी एवढे 1,00,000 रुपये ठेवले होते, आणि तुम्ही गेलात की अहो ते जे खातं आहे ना ते माझं आहे खरं आणि तो मीच आहे, तो ते पैसे मला द्या तुम्ही. म्हणाले हे बघा डेथ सर्टिफिकेट सगळं संपलं, मृत्यूनंतर सर्व काही संपलं. खरं म्हणजे बँकेचे लोक नाही, तुमचे नातेवाईकच काही ठेवणार नाहीत. दुसरी गोष्ट, ह्या जगामध्ये तुम्ही काही वस्तू कोणाला भवन निर्माण करायचं आहे, घर निर्माण करायचं आहे, पण सर्व पैसा तो भिंत जमीन फर्निचर ह्याच्यामध्येच गेला आणि छपराकरता पैसेच उरले नाहीत तर नाही, ते घर राहण्यायोग्य नाहीये. दुसरं उदाहरण, तुम्हाला नोकरीकरता ऍप्लिकेशन करायचंय आणि बीएससी फर्स्ट क्लास पाहिजे. तुम्ही बीएससी फर्स्ट क्लास, तुम्ही बीएससी परीक्षेला बसला होता, तुम्हाला सर्व विषयात फर्स्ट क्लास आहे पण एक विषय आजारामुळे तुम्ही परीक्षा दिली नाही. म्हणले नाही, त्या विषयाची परीक्षा द्या, त्यात फर्स्ट क्लास मिळवा, मगच आमच्याकडे या. म्हणजे लहानची त्रुटी, लहानसा डिफेक्ट या भौतिक जगात सहन केला जात नाही. सगळं काही पूर्ण पाहिजे तर ते उपयोगी असत. केवळ एक श्रीकृष्णच आहेत जे म्हणतात पत्रम पुष्पम फलम तोयम, पान फळ पाणी पुष्प फूल पान जे काय असेल ते या सर्व सो असतील की एक तरी चालेल पण भक्तीने द्या. यामुळे परीक्षित महाराजांसमोर अनेकांनी अनेक अनेक पर्याय मांडले परंतु नारद मुनी सारख्या श्रेष्ठ अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आलं, केवळ व्यासांचे पुत्र शुकदेव यांनाच तू तो प्रश्न विचार आणि हे त्याचं जे उत्तर देतील त्याने तुझं कल्याण होईल, श्रोत्यांचं कल्याण होईल, पुढे कलियुगातील जे जे कोणी भागवत श्रवण करतील त्या सर्वांचं कल्याण होईल. तर उद्या आपण सकाळी ज्यांना येणं शक्य आहे त्यांनी कृपया यावं. आपण या तात्पर्याचा जो शेवटचा पॅराग्राफ आहे त्याची आपण पूर्णता करू. श्रील प्रभुपाद की, श्री राधा गोपीनाथ की, जगन्नाथ बलदेव सुभद्रा की. आता उरलेले दोन कार्यक्रम म्हणजे दामोदर अष्टकम आणि गौर आरती. तर याच्या आधी थोडा वेळ आपल्याकडे कोणाला काही प्रश्न असतील तर कृपया विचारू शकता. ठीक आहे, मग आपण दामोदर अष्टकम सुरू करू का? अनाउन्समेंट आहे.